ಕನ್ನಡ ಪ್ರಗತಿ ಹೋರಾಡು. शारदा कृषी वाहिनी 90.8 एफएम युनिसेफ आणि एसबीसी 3 यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत करीत आहे कार्यक्रम आमची उर्मिला. या कार्यक्रमांतर्गत बालविवाहाचे दुष्परिणाम या विषयावर शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर येथे आयोजित कार्यक्रमाचा वृत्तांत आपण ऐकूयात. बारामती येथील डॉ कांचन कुंभार यांनी या विषयावर मुलींसाठी केलेलं मार्गदर्शन.
आपण एक फ्रेंडली बोलूया, असं काही खूप लेक्चर वगैरे मी देत नाहीये. तुम्ही आता 11वी 12वी झालेला आहात, बरोबर आहे? सगळ्यांच्या काही ना काही इच्छा आहेत, मला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, लेक्चरर व्हायचंय, राजकारणात जायचंय, बरोबर आहे? काही ना काही इच्छा आहे प्रत्येकाची. तर त्यासाठी तुम्हाला एनर्जी लागणार आहे, उत्साह लागणार आहे. पण तुम्ही जर थोड्यातच कंटाळून जात असाल तर मग ती इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करताना तुमची दमछाक होणार आहे. त्यावेळी तुम्हाला काय हवंय? योग्य आहार हवाय, विहार हवाय. विहार म्हणजे काय? व्यायाम हवाय तुम्हाला. आणि त्या बरोबरच तुमचा अभ्यास, हे सगळी त्रिसूत्री तुम्ही पाळली तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहे. मग आता तुमच्या वयामध्ये शक्यतो काय प्रॉब्लेम होतात? एक बेसिक गोष्ट म्हणजे पाळीचे प्रॉब्लेम, म्हणजे पीसीओडीच खूप जणींना असणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचे पिरियड्स इरेग्युलर असतात. का होतात? पिरियड्स रेग्युलर होण्याच्या मागे सुद्धा काय प्रॉब्लेम्स असतात? रक्ताल्पता म्हणजे अॅनिमिया, हा एक बेसिक गोष्ट आहे, बरोबर आहे? त्यानंतर थायरॉइडचा एक हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तो मुलींच्या कळतही नाही, म्हणजे लक्षातही येत नाही की आपल्याला थायरॉइड आहे, पण त्याचे फक्त लक्षणं दिसून येतात. केस खूप गळत आहेत, पायामध्ये गोळे येत आहेत आपल्या, काहीच काम नाही केलं तरी खूप थकून गेल्यासारखं होतंय. पण ते जेव्हा त्याचं रूप खूप पुढे 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 जातं आणि खूप त्रास होतो तेव्हा आपण बोलतो. एकतर मुलींना सवय असते लपून ठेवायचं, खूप त्रास झाला की मग आईला सांगायचं. आई त्यात आणखीन शिक्षित असेल तर आई पटकन ऍक्शन घेते. आई जर एवढी शिकलेली नसेल, आता त्यात तिचा गुन्हा नाहीये काही, तिला एवढं वाटत नाही की असेल, होईल, बरं वाटेल तुला, ठीक आहे, ओके, असं चालतं घरामध्ये. तर मग अशा वेळी आपण काय करायचं की तुम्हाला तर आता युट्यूब, गुगल हे तुम्हाला सगळं अगदी छान माहीत झाले आता 2 वर्षात, सगळ्यांना, लहान लहान मुलांना सुद्धा माहिती झालेले. त्यामध्ये ना तुम्ही व्हिडिओज बघता, गाणी ऐकता, त्याच्यापेक्षा की नाही आपल्या आरोग्यासाठी काय छान आहे हे सुद्धा सर्च करावं नक्की. तर त्या दृष्टिकोनातनं मी तुम्हाला सांगते फक्त काय की आता तुम्ही सगळ्यांचे पिरियड्स आता आलेले आहेत, बरोबर आहे? पण तरी सुद्धा जे आपले प्रजनन निर्मितीसाठी जे अवयव असतात त्याला अजून एवढी प्रगल्भता किंवा एवढी शक्ती आलेली नसती आता. त्यासाठी तुम्ही नक्की काहीतरी व्यायाम केला पाहिजे आणि आहारही पाळला पाहिजे. तर मुली आता शक्यतो काय करतात? शाळा लवकर, कॉलेजला जायचंय किंवा शाळेला जायचंय, त्यासाठी लवकर उठत नाहीत एकतर. हा, लवकर उठायचं नाही, मग लवकर जायचंय म्हणून काय, मग पटकन आईला चहा दे म्हणायचा सकाळी सकाळी. चहा हा सगळ्यात घातक आहे सकाळी खाणं. लवकर सकाळी उठल्यावर तुम्ही चपाती भाजी तर केलेली असते, सगळ्यात बेस्ट वे चपाती भाजी खाऊन या तुम्ही. ते नाहीच जमलं, नाही आवडत आहे, तर एखादं आपलं रोज फळ, साधं केळ सुद्धा घरात सगळ्यांच्या असतं केळ, ते सुद्धा खाऊन आलं तर अगदी छान. म्हणजे मिनरल, व्हिटॅमिन्स, फायबर्स यांनी अगदी खूप, लोह ह्यात अगदी ठासून भरलेलं आहे केळामध्ये. एक केळ जरी खाऊन आलात तुम्ही येताना तरी तुम्हाला ते अगदी 2 ते 3 तास एनर्जी पुरवतं आणि इझी आहे तुम्हाला कॅरी करायला ते. तर आता हे सगळं झालं खाण्याचं, खाण्याचं झालं, पण आता त्याच्यासोबत काय हवंय आपल्याला? व्यायामही तितकाच महत्वाचा आहे, बरोबर आहे? व्यायाम काय, अगदी खूप आपल्याला जिममध्ये जायचं आहे, वजन उचलायची आहेत, अजिबात नाही, बरोबर आहे? तुम्ही रोज सकाळी 1 अर्धा ते 1.5 तास काढा किंवा संध्याकाळी 1.5 ते 1.5 तास काढा. फक्त रोज अगदी चाललात 45 मिनिटं, कुणाशी गप्पा न मारता फास्ट वॉकिंग केलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा मिळणार आहे, बरोबर? चालण्यामुळे काय होतं, आपले जे सांधे आहेत पायाचे त्याला वंगण चांगल्या प्रकारे पोहोचतं. तुम्ही जेवढे एका जागेवर बसून राहाल तेवढ्या लवकर तुमचे गुडघे, बाकीचे सांधे, कंबर लवकर दुखावी लागणार आहे. त्याला वंगण नाही, त्याला हालचाल नाही, बरोबर आहे? त्यामुळे हालचाल कंटिन्यू राहिली पाहिजे. तुमच्या ह्या वयातच मुलींचे पाय दुखतात, खूप सगळ्यांचे पाय दुखतात लगेच, कंबर दुखती, मी तेच सांगते. त्यासाठी तुम्ही हे खिरी सगळ्यांनी खा. सूर्यनमस्कार तर सगळ्यांना येतात, बरोबर आहे? सूर्यनमस्कार सगळ्यांना येतात. 5 पासून सूर्यनमस्कारांना सुरुवात करायची ते 12 पर्यंत जायचं. आपल्या पण तुम्ही घरी सुद्धा करू शकता. सूर्यनमस्कार घाला. बाकीचे योगाचे प्रकार आहेत, समजा पश्चिमोत्तानासन म्हणा किंवा हलासन किंवा साधे आपले पर्वतासन करतो आपण, हे साधे साधे प्रकार आहेत, तुम्ही काही करा. किंवा अगदी एखादं गाणं लावलं आणि त्याच्यावर छान 40 मिनिटं व्यायाम केलात, नाचलात मस्त, तरी सुद्धा तुम्हाला शरीराला व्यायाम होणार आहे. फक्त तुम्ही ते नाचल्यानंतर सूर्यनमस्कार करायचा. दुसरा आपला विषय आहे की बालविवाह. आता बालविवाह का होतात आपल्याकडे? तर आपली आता पुरुष प्रधान संस्कृती किंवा शेती, शेती एक आहे, आणि शिक्षणाचा अभाव हे खूप मोठं मेन कारण आहे त्यासाठी. घरातल्या लोकांना काय वाटतात, मुलगी आहे बाहेर जातीये, तिचं रक्षण किंवा ती कसं, आपण ती व्यवस्थित राहील का, सुरक्षित राहील का, ती एक जबाबदारी त्यांना वाटत राहते की तिचं एकदा लग्न लावून दिलं की आम्ही मोकळे, म्हणजे आम्हाला काही होणार नाही, ही एक भावना आहे त्यामाग. आणि काही काही मुली स्वतःहून करतात, हा चूक आहे, ही मुलींची आहे पूर्णतः. प्रेम प्रेम ह्याच्या नावाखाली तुम्ही ते काम करतात, बरेच जण करतात, मी सगळ्यांना म्हणत नाहीये, त्यातल्या काही अगदी बोटावर मोजण्या इतपत मुली असतात, पण त्यांना तेव्हा कळत नाहीये की तो आपल्या आरोग्यावर किती त्याचा वाईट परिणाम होणार आहे. तेव्हा ते छान वाटतं, मस्त वाटतं, मुलगा नंतर कामाला निघून जातो, मुलगी घरात राहते, सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर पडतात, ती तेवढी सक्षम झालेलीच नसते. मग ती काय करणार? एक तर शिक्षणाचा अभाव, तुम्ही लग्न केलं मधीच म्हणजे तुमचं शिक्षण अर्धवट राहिलंय, त्यामुळे तुमच्या स्वतःच्या पायावर तुम्ही उभा नाही, त्यामुळे तुमचा कुठलाही डिसिजन घरात मान्य होत नाही, तिला काय कळतंय हा एक मुद्दा असतो. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही घरातल्या डिसिजनमध्ये सामावून घेतलं जात नाही. घरात जे कोणी असतील, सासू सासरे, ते जे काही म्हणतील ते तुम्हालाही ऐकावं लागतं. तुम्ही जेव्हा अशा वेळी जाता निघून किंवा असं बालविवाह लवकर होतो, तेव्हा तो मुलगा जर सक्षम असेल तर ठीक आहे, तो एक वेळ तुमचं रक्षण करू शकतो, पण तोही जर काही कमावत नसेल, त्याचंही वय कमी असेल, तर परिणामतः घरातले जे काय म्हणतात हेच तुम्हाला सगळ्यांना ऐकावं लागतं. आणि परत ग्रामीण भाग हा खूप मोठा आहे. ग्रामीण भागामध्ये काय म्हणतात की एवढी मोठी मुलगी घरात ठेवतात का तुम्ही, एवढी मोठी मुलगी घरात ठेवू नका, असं नाही ना. पण तिथं कसं असतं, त्यांना मला 10वी झाली किंवा पिरियड्स येऊन गेले की 2 वर्षात लग्न लगेच लावून टाकायचं, हा एक विषय. पण पिरियड्स आले म्हणजे त्या मुलीची शारीरिक क्षमता प्रजोत्पादनासाठी चांगली झालेली आहे असं चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे, त्या लोकांमध्ये गैरसमज आहे. तर त्यावेळी तुम्ही थोडंसं सांगितलं पाहिजे घरी की नाही थांबा, तुमचं कितपत मत व्यक्त करू शकता हे माहीत नाही, पण आपण एकदा बोलायला तरी काही एक हरकत नाही घरामध्ये. जर ती मुलगी 17 वर्षाची असेल, 16 वर्षाची असेल, समजा तिला पिरियड्स आले असतील 12व्या वर्षी, 11व्या वर्षी किंवा 13व्या वर्षी, एकतर तिलाच त्या पिरियड्स मधनं जायचं कसं, काय करायचं, स्वतःचे रक्षण कसं करायचं हेच तिला माहीत नसतं. तुम्हाला आता जरा तुम्ही सावरायला लागला असाल, बरोबर आहे, सगळं कॅरी करू शकताय, पिरियड्स असले तरी तुम्ही लेक्चरला येताय, पण शाळेत काय कंडिशन होती सांगा बरं, किती त्रास होतो, तुम्हाला किती कंटाळा यायचा, तुम्ही शाळेला सुद्धा दांड्या मारल्या असतील कितीतरी जणींनी त्रास होतोय म्हणून. पण लग्न झाल्यानंतर हा प्रॉब्लेम कुणीही समजून घेत नाही. ज्या जुन्या बायका असतात किंवा ज्या शिकलेल्या नसतात, त्यांच्या घरामध्ये आम्ही केलंय तुम्हीही केलंच पाहिजे, त्याला काय होतंय हा एक दृष्टिकोन असतो. जर तुमच्यामध्ये जर रक्ताल्पता असेल, तुम्ही जर अगदी दुर्बल असाल, अशक्त असाल, तर होणारं बाळ तरी चांगलं होणार आहे का? नाहीच होणार आहे. त्याच्यातही रक्ताल्पता राहणार आहे. बेसिक गोष्ट तुम्हाला ते कॅरी करता येणार आहे का 9 महिने, ही सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट असते. कारण का गर्भाशयाची ताकद किंवा जे आपले स्त्री बीज म्हणतो तेच तेव्हा इतके व्यवस्थित सशक्त झालेले नसतात, बरोबर आहे. 17व्या 18व्या वर्षानंतर त्याला अगदी छानपणे ते सशक्त होतात किंवा नवीन जीव निर्माण करण्यासाठी ते व्यवस्थित तयार असतात, बरोबर आहे. आता तुम्ही एक साधारण अवलोकन करा, लहान म्हणजे ज्यांची आईचं लग्न अगदी लवकर झालेलं आहे ती मुलं पाहायची, आणि थोडंसं 21-22 नंतर ज्या स्त्रियांची लग्न झालेली आहेत त्यांची मुलं पाहायची. फरक असतो का? नसतो. त्यांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या जडणघडणमध्ये आणि त्यांच्या आरोग्यामध्ये हा खूप फरक असतो. कारण का आई शिकलेली असते, आईला सगळ्या गोष्टी माहिती असतात, आपल्याला काय काळजी घ्यायची आहे त्या गर्भारपणात, काय घ्यायची नाहीये, बाळ बाहेर आल्यावर त्याची काय काळजी घ्यायची आहे, काय नाही घ्यायची. आईला जर ह्या गोष्टी माहीत नसेल तर ती कशी काय काळजी घेईल. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होतं काय की मिसकॅरेज, गर्भपात हा एक मोठा प्रकार होतो, कारण का गर्भाशयाची ताकदच नाहीये त्या जीवाला सामावून घ्यायची. आणि बीज, स्त्री बीज आहे तेच कमकुवत आहे, स्त्री बीज कमकुवत आहे, आणि त्यातूनही जर समजा राहिला तो जीव तरी तोही अशक्त असतो आणि तुम्ही अशक्त. तर त्या बाळाला जे पोषण मिळणार आहे ते जर कमी प्रतीचं मिळणार असेल तर ते कितपत राहणार आहे, आणि तेव्हा काय करायचं, कारण दवाखान्यातही नेत नाहीत काय काय. ही खूप फॅक्ट आहे, हे नॉर्मल आहे. दवाखान्यात कशासाठी जायचंय, इथपर्यंतही जाणारी काही काही लोक आहेत दवाखान्यात नेत नाहीत, शेवटपर्यंत कळतही नाही, अगदी डिलिव्हरीच्या वेळी काही काही स्त्रियांना घेऊन येतात दवाखान्यामध्ये, तेव्हा खूप कॉम्प्लिकेशन्स होतात. आणि ती स्त्री जी आहे, आई होणार आहे, ती जर कमकुवत असेल, रक्त जर नसेल, तर गर्भपाताचे प्रकार होतात. दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्येच ते बाळाला त्रास होतो, तिलाही त्रास होतो, प्रचंड रक्तस्राव होतो. बर, त्यातून सगळं क्लिअर झालं, गर्भाशयातनं ते सगळे बाहेर आले तर ठीक, नाही तर परत क्युरेटिंग. एक तर तुमची शक्ती कमकुवत, गर्भपात झालेला आहे, परत त्यातनं क्युरेटिंग करायचं म्हटलं त्या गर्भाशयाला अक्षरशः ओरखडे असतात, आणि त्यातून तुमचं परत त्या गर्भाशयाची ताकद कमी होते, रक्त कमी झालं, तुमचं कॅल्शियम कमी झालं. ह्या सगळ्यामध्ये जो रसधातू असतो आपला, तो रसधातू सुद्धा कमी होतो. रसधातू कमी झाल्यावर काय होतं, खूप थकवा येतो, अगदी कुणी जोरात जरी बडबड केली ना आपल्या समोर तरी छातीत धडधड व्हायला होती आपल्या. कितीतरी जणांनी हे अनुभवलं असेल पिरियड्सच्या वेळी जास्त करून, बघा किंवा जास्त कुणी बडबड करायला तर डोकं दुखतं आपलं, इथून उठून जावंसं वाटतं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि रसधातूची जेव्हा कमी झाली, त्याच्या पुढे रक्तधातू आहे, रक्तधातू झालं की मांस, अस्थि, मज्जा, शुक्र आणि मग ओज, तुमची एकंदरीतच पूर्ण जी शरीराची क्षमता आहे ती हळूहळू काय होते, कमी होत जाते. आणि त्यातच परत काय होतं की बाळ नाही झालं म्हणून परत दुसरा चान्स घ्या. तुमचीच अजून शक्ती कमी आहे, त्या जर गर्भाशयाची ताकद अजून परत वाढलेली नाहीये आणि तुम्ही त्यातच परत घेताय, तर मग ते काय होतं, वारंवार गर्भपात, आणि त्या बाळामध्ये व्यंग किंवा बाळ जन्माला येताना ते कमी वजनाचं, अल्पायुषी, हे सगळ्या गोष्टी पुढे सुरुवात होतात. कधी कधी काय होतं, लवकर डिलिव्हरी होती, म्हणजे सातव्या महिन्यातच, का, कारण का गर्भाशयाची ताकदच वाढलेली नाहीये, त्याचे जे स्नायू आहेत किंवा मसल्स आहेत ते जास्त ताकदवान झालेले नाहीयेत, आणि तुम्ही त्याला देताय कॅपेबल होण्यासाठी की लगेचच एक झाले की एक गर्भपात झाला तुमचा की त्यानंतर 6 ते 7 महिने परत अजिबात बाळाचा प्रयत्नच केला नाही पाहिजे. त्यात तुम्ही काय केलं पाहिजे, जेव्हा केव्हा जाईल तेव्हा, तर तुम्ही कॅल्शियम वाढवण्यासाठी, रक्त वाढण्यासाठी, तुम्ही तुमचं पोषण करण्यासाठी व्यवस्थित आहार पाहिजे, व्यायाम पाहिजे, कॅल्शियमयुक्त सगळे पदार्थ खाल्ले पाहिजेत आपल्या आहाराकडं. परत स्त्रियांना काय सवय असते किंवा मुलींकडे एक प्रकारे घरात दुर्लक्ष असतं, ज्या घरात आई शिकलेली आहे त्या घरात आई अगदी लक्ष देते, पण मुलगीच आहे, तिला कशाला एवढं खायला पाहिजे, तिला कशाला दूध पाहिजे, ह्या गोष्टी होतात. अगदी म्हणजे भावाला अगदी व्यवस्थित सगळं द्यायचं, मुलीला कमी याच्यात ठेवायचं, तिला खाण्यापिण्यामध्ये कमी करायचं, बरोबर आहे, होतं की नाही. आधी त्याची काय गरज आहे ती भागवायची, त्याची गरज भागल्यानंतर तुमच्याकडे लक्ष असतं. हा प्रकार साधारण होतो बऱ्याचशा घरामध्ये, तर तो प्रकार होतो, पण तुम्ही त्यातून जरा स्वतः शहाणे व्हायचं, तुम्ही शिकलेले आहात, बरोबर आहे, काही नको, आपल्याला काय बदाम काजू पाहिजे अशातला प्रकार नाहीये आपल्याला, बरोबर आहे, शेंगदाणा आहे, गुळ आहे, बरोबर आहे, फुटाणे असतात घरामध्ये, राजगिराचे लाडू तर सगळ्यांच्या घरी असतात, केळं असतं, हे साधे साध्या गोष्टी आहेत ना, ह्यातनं तुम्ही तुमचं पोषण करून घ्यायचं, तुम्ही तुमची काळजी घ्यायची. त्यामुळं बालविवाह हा सगळ्यात चुकीचा आहे. आणि खूप लग्न म्हणजे काय फक्त नवरा बायको नाहीये, बरोबर आहे, त्याच्याबरोबर पूर्ण घरातल्या जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर पडतात. आता तुम्हाला तुमची आई करतीये, एवढं काम झेपतं का सगळ्यांना, नाही झेपत कुणालाच, बरोबर आहे. आईने समजा एक वेळचा स्वयंपाक जरी करायला सांगितला तर तुम्ही किती दमता, सगळेजण दमता, आहे का तुम्ही कॅपेबल, सांगा बरं एवढं सगळं घर सांभाळण्यासाठी. म्हणून त्यासाठी लवकर लग्न करताना थोडासा विरोध करायचा. तुमचं शिक्षण खुंटलं जातं, जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहता तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये सामावून घेतलं जातं, तुम्ही तुमचे निर्णय घ्यायला अगदी व्यवस्थित कॅपेबल असता आणि तुमच्या मतांचा आदरही राखला जातो, बरोबर आहे. त्यामुळं लवकर लग्न करणं हे तुमच्या शारीरिक गोष्टींवर खूप वाईट परिणाम करतो. आता वारंवार गर्भपात किंवा खूप डिलिव्हरी ह्यानं काय होतं की गर्भाशयाची ताकद कमी होती, बरोबर आहे, परत त्याच्यात त्याच गोष्टींमुळे गर्भाशयाचा कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू वाढायला लागतात. काही काहींच्या गर्भाशयामध्ये गाठी होण्याचं प्रमाण वाढलेलं असतं. हो, सिस्ट असू दे किंवा साधं पीसीओडी. आता पीसीओडी आता हे सगळेजण ऐकतात, पण ऍक्च्युली काय असतं, आपल्या गर्भा म्हणजे ओव्हरीमध्ये पाण्यासारखे बुडबुडे तयार होतात, म्हणजे त्याच काय असतात, ओव्हरियन सिस्ट. पाण्याचेच बुडबुडे तयार झाल्यासारखे होतात. तेव्हा काय होतं की जे स्त्रीबीज आहे जे दर महिन्याला परिपक्व होतं आणि फॅलोपॉइंट ट्यूब मधून बाहेर पडतं, तर ते काय होतं, पक्वच होत नाही. तिथे ते छोटे छोटेच तयार होतात, त्यांची डेव्हलपमेंट नीट होत नाही, त्याचं परिवर्तन पाण्याच्या मोठ्या फुग्यात होतं, ते बाहेर येत नाही. बाहेर पडलं नाही फॅलोपॉइंट ट्यूब बंद, युटेरसची सगळी तयारी झालेली असते छान, आता ते बाहेर येणार आहे. जर फर्टिलायझेशन नाही झालं तर युटेरसचा सगळं जे इनर लेअर आहे ते काय होणार, रप्चर होणार आणि पिरियड्स स्टार्ट होणार. पण ते होत नाही आणि त्यामुळे काय होतं, पिरियड्स येत नाहीत, दोन दोन महिने पिरियड्स नाहीत, तीन महिने पिरियड्स नाहीत, आणि त्यामुळे काय व्हायला सुरुवात होती, मग वजन वाढत जातं मुलींचं. वजन वाढतं, चेहऱ्यावर केस वाढावे लागतात. केसांचे आपण जातो, अपर लिप्स करतो, सगळं छान करतो, पण आपल्या लक्षात यायला पाहिजे की हे केस वाढीचं प्रमाण आत्ता एवढ्यात वाढलंय का, किंवा आपल्याला थकवा खूप येतोय का, केस गळत आहेत का, पिरियड्स कशासाठी एवढ्या लांब गेले. जर दीड महिन्यापेक्षा जास्त पिरियड्स प्रत्येक वेळी लांबत असतील, हा तुमचा जर पॅटर्नच जर समजा 28 दिवसांनी काही काही येतात, काही काही 31 दिवसांनी येतात, काही काही 35 दिवसांनी येतात, त्या पॅटर्नमध्ये बदल होऊन जर 15-20 दिवसापेक्षा जर नेहमी पिरियड्स पुढे जायला लागले, तर म्हणायचं आपण जायचं आईकडे, तर नक्की त्याची सुरुवात आहे हे लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. पीसीओडी जेव्हा प्रायमरी स्टेजमध्ये असतात हे कंपल्सरी व्यवस्थित बरे होतात, आलं लक्षात, पण खूप काळ दुर्लक्षित जर राहिलं तर ते लवकर बरे होत नाहीत. त्याचं पर्यावसन वजन वाढण्यामध्ये होतं आणि व्यायामाचा अभाव हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे बरं का पीसीओडीसाठी. तुम्ही जे कंटिन्यू तासन तास एका जागेवर टीव्ही पाहत बसताय, मोबाईल पाहत असताय, हे खूप चुकीचं आहे. एक तास झाला ना, एक तास झाले की कंपल्सरी तुमची 5 ते 10 मिनिटं चालणं झालंच पाहिजे. एका जागेवर नाही बसलं पाहिजे. तुम्ही लेक्चरला बसता, इथं सुद्धा तुम्हाला आहे की नाही, इंटरवल्स आहेत बरेच. तसंच घरी सुद्धा जेव्हा तुम्ही जाता तेव्हा व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे जे हे दृष्टचक्र आहे हे सगळं थांबणार आहे. पीसीओडी हा काही आजार नाहीये, हा तुम्ही स्वतःहून तयार करताय. बैठी जीवनशैली हे सर्वात महत्वाचं कारण आणि अजिबात शरीराला त्रास द्यायचा नाही. आईने काही काम सांगितलं तरी नाही, इथल्या इथं जायला गाडी, मला कंटाळा येतो चालत जायचा, बरोबर आहे. जेवढं तुम्ही जवळजवळची कामं चालत चालत कराल तेवढं तुम्ही जास्त हेल्दी जाणार आहे. जेवढं शरीर जास्त वापरात मध्ये एखादी गोष्ट वापरत नसेल तर काय होतं, गंज चढतो त्याला, किंवा नसेल तर त्याचा दुरुपयोग होतो, फेकून देतो आपण ती वस्तू, बरोबर आहे. तसंच आपल्या शरीराच्या बाबतीत सगळ्या गोष्टींचा वापर केला पाहिजे. आपल्याला दिलेत हात पाय डोळे सगळे दिलेले, बरोबर आहे, त्याचा वापर चांगला झाला पाहिजे. हे झालं पीसीओडी. खूप पेशंट आपल्याला म्हणजे मुली खूप पीसीओडी मध्ये आपल्याला गेल्या वेळेस चेकिंग मध्ये म्हणजे हा जवळजवळ 100 पैकी 60 ते 65 मुलींना पीसीओडीचा आजार होता. त्यामुळे ह्याची काळजी तुम्ही घेणं खूप महत्वाचं आहे. पिरियड्स रेग्युलर येत आहेत का, चेहऱ्यावर लव वाढतीये का हे लक्ष ठेवणे, केस गळत आहेत का, केस गळत आहेत तुम्ही नुसतं वरनं तेल लावताय शॅम्पू लावताय, नाही काही उपयोग नाहीये त्याचा, आलं लक्षात. मग हे पीसीओडी जर आत्ता राहिले तर पुढं प्रेग्नन्सीसाठी सुद्धा प्रॉब्लेम येतात, तेव्हा तुम्हाला कन्सिव्ह करायला प्रॉब्लेम येतो, बरोबर आहे. मग तेव्हाचे परत जे हार्मोनल तुमच्या ट्रीटमेंट सुरू होतात, बाकीचे काळजी, त्यामध्ये पूर्ण शरीर पोखरलं जातं आपलं. परत काही काहींच्या घरामध्ये अजूनही असं आहे की पिरियड्स आल्यावर देवाची इथं जायचं नाही, किंवा सण आले तू टॅबलेट्स घे, बॅन करायचं, आई आहे करायला, तुमची काही गरज नाही तिथं, अजिबात तेव्हा पिरियड्स माग पुढं करायचे, देवाला जायचंय, ह्या गोळ्या शक्यतो तुम्ही आत्ता घ्यायच्याच नाहीत, अजिबात घ्यायच्या नाहीत, ह्यानी खूप वाईट परिणाम शरीरावर होतो, बरोबर आहे. काही काही ना गोळ्या घेतल्यावर साधे नेहमीचे पिरियड सुद्धा हेवी ब्लिडिंग जातं काही काहींना, तर ते सुद्धा तुम्ही टाळायचं, नाही म्हणायला शिका, नाही यायचंय मला, मी नंतर जाईल, तर ह्या गोळ्या शक्यतो टाळायच्या, गोळ्या घेऊ नका. आणि हेच तुम्हाला जेव्हा जर लवकर लग्न झालं तर ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत. घरात सासू म्हटली, घरात आहे देव आहे हे करायचंय, गोळी घेतली जाते गोळी, आणि एकावर एक परिणाम सुरू होतात, आणि ते सगळे परिणाम आपण जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत आपल्याला जाणवत नाही. 40 नंतर आपल्याला हे सगळे परिणाम जाणवायला लागतात. मग मी तेच मगाशी सांगितलं त्याप्रमाणे गर्भाशयाच्या सर्व तक्रारी म्हटलं की जशा सिस्ट होणे, गाठी तयार होणे, परत कॅन्सरचं निदान, परत पिशवीचं तोंड लूज होणे, किंवा कंटिन्यू काही काही डिस्चार्ज सुरू होतात वेगवेगळे, व्हाईट डिस्चार्ज किंवा रेड कलरचा डिस्चार्ज सुद्धा कंटिन्यू काही काहींना होतो, किंवा फंगल इन्फेक्शन कंटिन्यू इन्फेक्शन असतं काही काहींना, बरोबर आहे, किंवा हीट वाढलेली असते, हे सगळे प्रकार सुरू होतात. काही काही ब्रेस्ट कॅन्सरचा प्रॉब्लेम होतो, तर ते सुद्धा मुलींनी लपून नाही ठेवलं पाहिजे किंवा स्त्रियांनी लपून नाही ठेवलं पाहिजे. जर आपल्याला एखादी गाठ आढळली तर एक 8 दिवसात जर नाहीच गेली तर आपण लगेच जायचं, जर तिथे टेंडरने म्हणजे हात लावलं तर दुखतंय, तिथं लाल दिसतंय, तर अजिबात त्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, अगदी लगेच सांगायचं. जेवढं एवढं लक्षात ठेवायचं की जेवढ्या लवकर निदान तेवढ्या लवकर उपचार आणि तेवढ्या लवकर आपण रिकवर. त्यामुळे प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं की कुठलाही काही आजार झाला तरी आपण त्याच्यावर लवकर ऍक्शन घ्यायची. परत आणखीन संधिवात हा एक म्हणजे लेडीजमध्ये आढळणारा खूप मोठा आजार आहे. तर आता हे बालविवाह म्हणतो आपण, बालविवाह आणि हे त्याच्यामध्ये तर दिसतो, पण नेहमीच्या लेडीजमध्ये सुद्धा संधिवात हा खूप प्रमाणात आहे. कारण का त्याचं कारणच एक आहे की जेव्हा डिलिव्हरी होते बाळ जोपर्यंत आपल्या म्हणजे पोटात आहे तोपर्यंत सगळ्या लेडीज काळजी घेतात. का तर आपल्यावर ते अवलंबून आहे, पण जेव्हा ते बाहेर येतं तेव्हा आपण आपली काळजी घेत नाही. तेव्हा आपण डॉक्टरांना विचारतही नाही की मी आयनच्या गोळ्या घेऊ का कॅल्शियम घेऊ का, नाही विचारत. डॉक्टरांनी लिहून दिलेले असतात 3-3 महिने, पण आपण 9 महिने घेऊनच वैतागलेलो असतो, नंतर आपण घेत नाही. आणि त्याचं पर्यावसन काय होतं, बाळाला ब्रेस्ट फीड लागतं, बरोबर आहे, कमीत कमी वर्षभर तरी ब्रेस्ट फीड सगळे देतात, मग तेव्हा तुमचं कॅल्शियम कमी होतं, रक्त कमी होतं, बरोबर आहे. तेव्हा जर तुम्ही या गोळ्या कंटिन्यू चालू ठेवल्या तर पुढच्या आयुष्यामध्ये संधिवाताचा त्रास उद्भवणार नाही. आता हे पण त्या मुलींच्या लक्षात येत नाही, मग हा संधिवाताचे प्रॉब्लेम खूप सुरुवात होतात लवकर, मग हातपाय आकडणे, कंबर दुखणे, मणक्याचे प्रॉब्लेम हे सगळे सुरू होतात. काही काही बायका डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात, कारण का चिडचिड घरात काढू शकत नाही. मेनोपॉज हा लवकर लग्न जे केलेलं आहे त्यांच्यामध्ये हा एक खूप त्रासदायक होणारा प्रमाण आहे, किंवा लवकर त्याचं प्रमाणही आजकाल खूप अलीकडे यायला लागलेलं आहे. तर मेनोपॉजमध्ये काय होतं, जेव्हा स्त्री जन्माला येते ना तेव्हापासून ते मरेपर्यंत ती हार्मोनल चेंजेसमधनं जात असते नेहमी. एक जे वय आहे 9 वयापर्यंत आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही, त्याच्यानंतर एक एक हार्मोनल चेंजेस सुरू होतात, पिरियड्स याच्या दृष्टिकोनातून शरीरात सगळ्या हालचाली सुरू होतात. पिरियड्स येतात मुलीला 12-13 वर्षी, त्याच्यानंतर ते अवयव व्यवस्थित होण्यासाठी तिला 18 ते 20 वर्ष नक्की लागतात. त्यानंतर परत तुम्ही आई होता, मग त्याच्यामध्ये जे अप अँड डाऊन्स आहेत, प्रोजेस्टेरॉन लेवल, इस्ट्रोजन लेवल, हे वर खाली होतात, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळी तेच प्रॉब्लेम. हे जे हार्मोनल इम्बॅलन्स हे कंटिन्यू राहतात, नंतर परत 40 नंतर मेनोपॉज येतो. त्यावेळी काय होती, एकतर हाडांची क्षमता कमी होत जाते, रक्त कमी होत जातं, आणि हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे हॉट फ्लशेस हा एक खूप प्रॉब्लेम येतो. तर तेव्हा डिप्रेशनमध्ये जातात बरेच जण, किंवा चिडचिड होती काही कारण नसताना, खूप चिडचिड होती आपली. तेव्हा ह्या बालविवाह झालेल्या किंवा अशिक्षित बायकांना की हे आपल्याला का होतं हे कळत नाही, ते सगळं चूक आपलीच आहे हे जाणून तसंच राहतात आणि आणखीन जास्त दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर होत राहतो. तर तेव्हा सुद्धा जर हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी केली तर तो त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो, किंवा घरातल्यांनी थोडं समजून घेतलं तरी. काय प्रॉब्लेम असतील किंवा काय प्रश्न असतील तरी तुम्ही विचारू शकता नक्की. त्यामुळे बालविवाह कुठं होत असेल किंवा तुमच्या मैत्रिणींमध्ये कोण करत असेल तर नक्की तुम्ही तिला थांबवा, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करा काय असेल ते.
श्रोतेहो, बारामती येथील डॉक्टर कांचन कुंभार यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम या विषयावर मुलींसाठी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकलं. ऐकूयात याच विषयावरील काही मुलींच्या प्रतिक्रिया.
माझं नाव नयन मंगेश ढवळे, मी FYBSCला आहे. मला स्वतःला पिरियड्सचा प्रॉब्लेम होता, म्हणजे 10th पर्यंत माझे पिरियड्स रेग्युलर होते. 11th 12th जशी मी बाहेर गेले तसे माझे पिरियड्सचा प्रॉब्लेम सुरू झाला, कारण की वातावरणात चेंज आला की पिरियड्सचा प्रॉब्लेम होतोच. मी स्वतः मेडिकलचा अभ्यास केलाय आणि त्याच्यामुळे मला समजतं की काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत. तसं तुम्ही युट्यूबवर पण बघत जा, कारण खूप चांगल्या प्रकारे तिथे पण सांगितलं जातं. की काय तुम्ही काळजी घेतली पाहिजे. मी पण ट्रीटमेंट घेतली होती, थायरॉइडची टेस्ट झाली, सगळ्या टेस्ट करून झाल्या, सगळं नॉर्मल. फक्त स्ट्रेसमुळे माझे पिरियड्स इरेग्युलर येत होते. सगळं नॉर्मल असतं, आपलं स्ट्रेस कमी घ्यायचा, हॅप्पी राहायचं, बाकी मग सगळं नॉर्मल होतं. बालविवाह म्हणजे जास्त काय नाही, फक्त लॉकडाऊनमध्येच कळालं की ज्या मुली म्हणजे नाही का FY TY मध्ये ज्या असतात ना, त्यांना पुढचं शिक्षण घेताच आलं नाही, त्यांचं लगेच लग्न करून टाकलं जातं. त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही स्टँड घ्या की नाही करायचं लग्न, काहीतरी एम ठेवलं तर घरचे आपलं ऐकतील, नाही तर लगेच लग्न लावून देते.
हॅलो, माझं नाव अदिती दाडे, मी SY BSC ला आहे. मॅमने आज खूप छान प्रोग्राम कंडक्ट केला. मेन म्हणजे PCOD, म्हणजे मुलींना माहिती आता म्हणजे इन्स्टाचे आपण रील्स वगैरेमध्ये पण बघतो PCOD. मुलींना फक्त एवढं माहिती आहे की हा काही फिमेल प्रॉब्लेम वगैरे आहे, पण मॅमने आज आपल्याला त्याचं इंट्रोडक्शन दिलं, काय कॉजेस आहे, काय म्हणजे स्टेप्स काय घेतला पाहिजे ना आपण की हे होणार नाही हे सांगितलं. मला प्रोग्राम खूप आवडला. मॅमने अजून चाइल्ड मॅरेज बद्दल सांगितलं, खूप छान होतं. म्हणजे काही कळालं की नाही आताच लग्न केलं तर समोर काही होणार नाही, आपले जे एम्स आहे ते कम्प्लीट करता येणार नाही, म्हणून मला प्रोग्राम खूप आवडला. थँक्यू मॅम.
नमस्कार, मी पायल जाधव. आज मॅमने जो प्रोग्राम घेतला तो खरंच आपल्या सगळ्यांसाठीच खूप छान होता. आता बालविवाहाबद्दल बोलायचं झालं तर माझ्याच घरामध्ये सुद्धा बालविवाहाचे 4-5 विवाह उदाहरणं आहेत. माझी जी आजी होती तिचं अगदी 10-12 वर्षी लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर तिला म्हणजे पिरियडच आले नव्हते, त्यामुळे त्या ज्या तिच्या सासवा वगैरे होत्या ना त्या खूप बोलायच्या की बाबा ही बाई अशी म्हणजे संसार करायचे, तिला अजून तिला पिरियड्स नाही आले, नक्की हिचं भविष्य काय आहे. मग नंतर त्यांचा नवरा होता ना तो मुंबईला कामाला होता, मग त्यांच्या बरोबर मुंबईला कामाला गेल्या तरी पण त्यांना अक्षरशः काही म्हणजे काहीच कळत नव्हतं. शहरामध्ये गेल्या राहिला तरी पण त्यांना कसलंच नॉलेज नव्हतं, त्या अक्षरशः रडायच्या. आणि त्यांची जी आई होती त्या पण इतक्या हुशार होत्या ना, त्यांना जर आपण आता ऑन द स्टेजवरती ऑन द स्पॉट त्यांना सांगितलं तुम्हाला असा असा विषय आहे तुम्ही बोला तर त्या अगदी उत्तम बोलणार. पण त्यांचं हे लग्न 10-12 वर्ष झालं, त्यांचं शिक्षण अपूर्ण राहिलं आणि त्यांची म्हणजे दुर्दैव इतकं की त्या इतक्या हुशार असून सुद्धा स्वतःच्या मुलीला सुद्धा नॉलेज देऊ शकल्या नाहीत. त्यांची मुलगी पण तशीच राहिली आणि त्या पण तशाच राहिल्या. आणि त्या आत्ता माझ्या आजींचं वय 55 असेल, पण त्यांचा जो इतका जो लवकर केलेला संसार आहे त्या इतक्या त्या संसारात इतक्या ह्या झाल्यात ना, त्या अक्षरशः सांगायला लागल्या ना त्यांचे अनुभव आपल्या अंगावरती काटा येतो, इतके विचित्र अनुभव आहेत त्यांचे. आणि अजून एक आहे, त्यांचे पण लग्न लवकर झालं, मुलं पण झाली आणि अगदी मुलं लहान असताना त्यांचा नवरा वाढला. म्हणजे एवढ्या लहानपणापासून त्यांना जो स्ट्रगल करावा लागला ना तो खूप विचित्र आहे. मग जर आपण जर असं काय केलं, आता मुली करतात 10वी झालं की लग्न करतात, 12वी झालं की लग्न करतात, कसलाच विचार न करता, एम काहीच नसतं, तर मग त्यांचं उदाहरण आपण जर डोळ्यासमोर ठेवलं तर कशी परिस्थिती असू शकतो आपण शिकू शकतो. त्यामुळे जर काही करायचं ना भविष्यात आपला स्वतःचा विचार करून करा, आपला विचार कोणच करणार नाही, आपल्यालाच आपला विचार करायचा आहे. त्यामुळं बेस्ट ऑफ लक सगळ्यांसाठी. आणि जो मॅडमनी जे मार्गदर्शन केलं ते खूप छान होतं. सगळ्यांनी आपल्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन शोधा, ते अस्तित्वात आणा आणि आपलं आरोग्य आणि आपलं आयुष्य सुंदर बनवा. धन्यवाद.
श्रोतेहो, बालविवाहाचे दुष्परिणाम या विषयावरील काही मुलींच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात. श्रोतेहो, शारदा कृषी वाहिनी 90.8 FM, युनिसेफ आणि SVC3 यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत आमची उर्मिला या कार्यक्रमांतर्गत आज आपण बालविवाहाचे दुष्परिणाम या विषयावरील शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर येथे आयोजित कार्यक्रमाचा वृत्तांत आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याबद्दलचे अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 021-12-254-727.